नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकॅदमी IMA 158 नियमित तसंच 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडला त्या संबोधित करत होत्या. अधिकारी झालेल्या छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहनही त्यांनी केलं. देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचंही अभिनंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. याद्वारे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केल्याचंही सिंह म्हणाले. लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता आता भारताद्वारे सिद्ध झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल फ्रान्समधील नीस शहरात दाखल झाले. तिथल्या भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केलं. या दौऱ्यात आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा प्रस्तावित आहे. भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभही होईल. महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. पंतप्रधान मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीतून दोन्ही देशातील सहकार्याच्या नव्या संधींची उपलब्धता आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये केळी पिकाचं मोठं नुकसान झालं. तर हिंगोली तालुक्यातल्या पहेनी गावात 70-80 घरावरील 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेल्यानं अनेकांना मोठा फटका बसला आहे. कळमनुरी तालुक्यात अनेक भागात केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. नुकसानग्रस्त केळीच्या बागांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. इंडियन अॅथलेटिक्स सिरीज स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. काल या स्पर्धेत तेजसनं अवघ्या 13:27 हे अंतर कापलं. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. लातूर जिल्ह्यात जळकोळ तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून तिथं 3 गावं आणि 1 वाडीला 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तींची झीज रोखण्यासह त्यांचं दीर्घकालीन जतन संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महिला क्रिकेटमध्ये ICC T20 विश्वचषकात आज भारत पाकिस्तान लढत होणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 सामना सुरू होईल. आज जागतिक रक्तदाता दिवस आहे. मानवतेचा एक थेंब रक्तदान करा, जीवन वाचवा अशा आशयाचा विचार यंदा रक्तदानाबद्दल मांडण्यात आला आहे. यानिमित्तानं नागरिकांनी स्वतःहून रक्तदान करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे. एखाद्या व्यक्तीला नवं जीवन प्राप्त करून देण्यासाठीचं हे सर्वात प्रभावी आणि पवित्र कार्य असल्याचं नड्डा यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. रक्तदानाबद्दल अधिकाधिक जागरूकता वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याबरोबरच हे आमचं बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र दुपारी 1 नमस्कार.